शिवशाहीतील छत्रपती शिवाजी महाराजाची
हा
कुलस्वामिनी म्हणजे तुळजा भवानी देवी,
तुळजा भवानी देवी
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी
वा वा
देवीने महान कामगिरी केली,
वा वा
महाराष्ट्रात यवनाचा सूड उगवण्यासाठी
हा
शत्रूचा नाश करण्यासाठी
वा
भवानी देवीनं शिवरायांना भवानी तलवार बहाल केली,
शिवाजी राजांना
हो
शाबास
मग
हा
पुढे काय झालं ते ऐका
सांगा गोंधळी बुवा,
आणि त्या तलवारीचा चमत्कार कसा
हा
शिवरायांनी ही देवीला 4.25 किलो सोन्याचा नजराणा अर्पण केला,
वा वा
अशा या भवानी तलवारीचा चमत्कार
चमत्कार
कसा आहे तो ऐका
हा
अशी भवानी हो तलवार माझ्या शिवबाजी, अशी भवानी हो तलवार माझ्या शिवबाजी, करी वनाला त्या ठार माझ्या शिवबाजी,
अशी भवानी हो तलवार माझ्या शिवबाजी।